अखिल भारतीय हिंदू महासभेचं 23वं अधिवेशन 1941 मध्ये भागलपूर इथे नियोजित होतं। त्यावेळेला सावरकरांची अध्यक्षपदावरती एकमताने निवड झाली। त्या अधिवेशनावर सरकारने बंदी घातली, पण सरकारी दडपशाहीमुळे हे 5वं भाषण स्वतः सावरकरांच्या तोंडून लोकांना ऐकायला मिळालं नाही, पण ते सावरकर लिखित भाषण सर्वत्र वाचलं गेलं। मुसलमानांच्या दंगेखोर प्रवृत्तींना शासन करून आळा घालण्याचं सोडून हिंदूंनाच आपले अधिवेशनादी भरवण्याचे नागरिकत्वाचे मूलभूत अधिकार सोडण्याची आज्ञा सरकारने काढली। पर्यायाने त्या गुंडगिरीलाच प्रोत्साहन दिलं। सरकारला आव्हान देऊन त्याचा नक्षा उतरवण्यासाठी जो प्रभावी प्रतिकार वीर सावरकरांनी भागलपूरला ठाणला आणि सबंद भारतभर सरकारच्या अन्यायाविरुद्ध आंदोलन उसळून दिलं। सरकारने बंदी घातली आहे हे माहीत असतानाही ती अन्याय बंदी हाणून पाडण्यासाठी देशभरातून हजारो हिंदू भागलपूरकडे निघाले। सरकारने जागोजागी त्यांना अडवून अटक केली। स्वतः अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर यांनाही गया इथे अटक झाली, पण त्यातूनही काही सहस्त्र हिंदू निरनिराळ्या मार्गाने भागलपुरात जाऊन पोहोचले। सरकारी दडपशाहीला न जुमानता अधिवेशनासाठी नियोजित केलेल्या मैदानाजवळ जमले। सावरकरांच्या आणि हिंदू राष्ट्राच्या जय जयकारात अवघा परिसर दुमदुमून टाकला। आरक्षींचा वेढा चुकवून लग थत्ते अप्पा कासार यांच्यासारखे धाडसी कार्यकर्ते मैदानात घुसले आणि सर सर खांबावर चढून हिंदू महासभेचा ध्वज त्यांनी फडकावला। अर्थातच नंतर त्यांना त्यासाठी पोलिसांचा मारही खावा लागला। ज्या सरकारचे अधिकारी आपल्याच न्यायालयाने दिलेले निर्णय कार्यवाहीत आणत नाहीत आणि मुसलमानांच्या आक्रमणाला हाणून न पाडता न्यायालय संमत अशा हिंदूंच्या नागरिक अधिकारांना संरक्षण देण्याचं नाकारतात आणि असं केलं नाही तर दंगे भडकतील असं आपल्या विचित्र वागणुकीचं लंगडं समर्थन करतात, अशा सरकारचा राज्य करण्याचा नैतिक अधिकार पूर्णपणे संपला असंच म्हणावं लागेल। या रोखठोक शब्दामध्ये सरकारची कान उघाडणी करून वीर सावरकरांनी अवघ राजकारण हिंदुमय करून टाका अशी ललकारी याच घोड्यांच्या टापांनी आणि निर्दय लाठी हल्ल्यांनी गाजलेल्या भागलपूरच्या आपल्या लिखित भाषणात हिंदू राष्ट्राला दिली। हे भाषण चौकाचौकात आगगाडीच्या डब्यात तुरुंगातील कोठड्यात मैदानाबाहेर रस्त्या रस्त्यात सर्वत्र वाचलं गेलं। त्यामुळे हे अधिवेशन एका मैदानावर सीमित न राहता प्रचंड विस्तार पावलं आणि त्यामुळेच सर्वस्वी अपूर्व आणि अद्वितीय झालं।
माझ्या हिंदुत्वनिष्ठ बंधूंनो, आपण सर्वांनी मला अखंडपणे 5व्या वेळेसही अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्षपद देऊन जो गौरव केलात आणि माझ्यावर जो विश्वास प्रकटविलात त्याविषयी मी आपला कृतज्ञ आहे। मी गेल्या वर्षीच माझ्या अध्यक्षपदाचे 2 वेळा त्यागपत्र दिले होते आणि माझी ढासळती प्रकृती आणि हिंदुत्वनिष्ठ कार्याचा वाढता व्याप या दोन्ही गोष्टी लक्षात घेता मला विश्रांती देऊन हिंदू महासभेचे नेतृत्व योग्यतर आणि अधिक कणखर व्यक्तीचे हाती द्यावे अशी विनंती केली होती, परंतु हिंदुस्थानभर पसरलेल्या कार्यकर्त्यांचा आग्रह आणि अखिल भारतीय हिंदू महासभा समितीने व्यक्तविलेली इच्छा यास मान देऊन मी अध्यक्षपदाची धुरा पुढे रेटावयाचे ठरविले आणि हिंदुस्थानातीलच नव्हे तर परदेशातील हिंदू संघटकांनी जो नितांत विश्वास माझ्यावर ठेवला आणि जे प्रेम व्यक्तविले त्याला पात्र ठरण्यासाठी व्यक्तिशः सर्व प्रयत्न केले। यावर्षीही नूतन वर्षाच्या अध्यक्षांच्या निवडणुकीची वेळ येत चालली त्यावेळी बहुतेक सर्व कार्यकर्ते आणि अधिकारी यांना यंदाचे वर्षी तरी माझे नाव अध्यक्षीय टिप्पणीतून वगळा अशी मी स्पष्टपणे लेखी विनंती केल्याचे सर्व जनतेला माहीतच आहे। निवडणुका झाल्यानंतरही मी त्यागपत्र द्यावयाचे निश्चित ठरविले होते, परंतु त्याचवेळी भागलपूर येथे भरणाऱ्या हिंदू महासभेच्या अधिवेशनावरील बंदी उठविण्याचे सरकारने निसंदिग्धपणे नाकारले। या सरकारी बंदीमुळे अध्यक्षपदाचे त्यागपत्राचा विचार मला माझ्या डोक्यातून काढून टाकणे अपरिहार्य झाले। ही बंदी म्हणजे हिंदुत्वाभिमान्यांवर पडलेला असह्य अगांतुक आणि अन्याय्य घाव असल्यामुळे ती काढून घेण्यासाठी आपल्याला शक्य असलेले सर्व वैध प्रयत्न करणे हे प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यास अत्यावश्यक झाले आणि अशा या भागलपूर अधिवेशनासाठी निवडलेला अध्यक्ष या नात्याने माझे कर्तव्यही स्पष्टच झाले, ते म्हणजे आपल्या जागी खंबीरपणे उभे राहणे हेच होते। आणि म्हणून येत्या वर्षासाठी पाचवे वेळा अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्षपदाची धुरा आणि नेतृत्वाचे दायित्व मी स्वेच्छेने मान्य केले आहे। ज्यावेळी मदुरेच्या हिंदू महासभा अधिवेशनात पुढील अखिल भारतीय अधिवेशन बिहार प्रांतात घ्यावे असे ठरले आणि स्वागत समितीने निरनिराळ्या ठिकाणांची पाहणी करून अधिवेशनासाठी भागलपूर निश्चित केले, त्यावेळी भागलपूर येथे वस्ती करून राहिलेल्या मुढभर मुसलमानांच्या बकरी ईद सणाचे वेळी तेथील जमातीमधील शांततेला बाध आणावा हा हेतू हिंदू महासभेचे मनात येणेही असंभाव्य होते हे सरकारलाही मान्य करावे लागेल। सर्व हिंदुस्थानभर मुसलमान लोक बकरी ईद पाळतात, मग हिंदुस्थानातील इतर सर्व ठिकाणे सोडून भागलपूर सारख्या यहकश्चित गावात राहत असलेल्या मुढभर मुसलमानांविरुद्ध विशेष कटाक्षाने वागण्याचे काहीच कारण नव्हते। तरीसुद्धा भागलपूर येथील काही सोयींनी इतर काही गोष्टी यांचा साकल्याने विचार करून जेव्हा ते ठिकाण निश्चित केले तेव्हा मात्र बिहार सरकार खाडकन जागे झाले आणि या अधिवेशनावर बंदी घालणारा आणि 1 डिसेंबर 1941 पासून 10 जानेवारी 1942 पर्यंत हे अधिवेशन बिहार प्रांतातील काही जिल्ह्यात भागलपूर नगरात भरविले जाऊ नये असा फतवा त्याने काढला। बिहार सरकारने असे तर्कट लढविले की बकरी ईद आणि अधिवेशन एकाच वेळी आल्यामुळे जर जातीय दंग्यांना सुरुवात झाली तर पुरख्यांच्या म्हणजे पोलिसांच्या पुरेशा संख्येचे अभावी शांतता आणि सुव्यवस्था राखणे कठीण जाईल। दोन्हीही एकाच वेळी येत आहेत ही भीती होती त्याविषयीच सांगावयाचे तर मुसलमानातील आक्रमक गटाला देखील एखादे खरेपणाचा आभास निर्माण करणारे कारण सापडू नये म्हणून अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कार्यकारिणीने अत्यंत समजूतदारपणे आपले अधिवेशन भागलपूर येथे बकरी ईद सर्वसाधारणपणे पाळली जात असे त्यावेळी न भरविण्याचे ठरविले आणि असा निर्णय घेतला की हिंदू महासभेच्या वहिवाटीप्रमाणे हे अधिवेशन नाताळचे सुट्टीत दिनांक 24 ते 27 डिसेंबर पर्यंत भरवावे। या व्यवस्थेमुळे हिंदू महासभेचे अधिवेशन बकरी ईदच्या आरंभाच्या आधी 2 दिवस संपणारे असल्यामुळे मुसलमानांना आपला उत्सव मन मानेल तसा साजरा करणे शक्य होते, परंतु एकत्र येणारे दिवस वगळून आधीच अधिवेशन भरविले तरीसुद्धा जातीय तेढ वाढण्याचा आणि भावनांचा उद्रेक होण्याचा संभव आहे आणि बकरी ईदचा उत्सव शांतपणे पार पाडण्यात अडथळे निर्माण होतील हे कारण सरकारने पुढे करून पूर्वी घातलेली बंदी उठविण्याचे नाकारले। अधिवेशनापूर्वी बकरी ईद होऊ दिली असता जातीय भावना अधिक चेतविल्या जातील नि जातीय दंगे आरंभ होण्याची शक्यता अधिकच आहे आणि त्यामुळे हे अधिवेशन बकरी ईद नंतर लगोलग भरवू देण्यातच अधिक धोका आहे ही गोष्ट सरकारच्या ध्यानात आली नाही, नवे तिकडे त्यांनी जाणून बुजून कानाडोळा करण्याचे ठरविले। वस्तुत जातीय खळबळ माजविण्यासाठी नि मुसलमानांच्या हेकटपणामुळे घडून येणाऱ्या दंग्यांसाठी तर बकरी ईद ही कुप्रसिद्ध आहे हे सत्य नाकारता येणारच नाही। उलटपक्षी हेही तितकेच प्रसिद्ध आहे की हिंदू महासभेची अधिवेशने शांततापूर्ण आणि सुनियोजित व्यवस्थितपणेच संपन्न होतात। बिहार सरकारने अगदी अलीकडे एक अधिकृत पत्रक काढून त्यात दिनांक 10 जानेवारी 1942 ठाई दिनांक 3 जानेवारी 1942 अधिवेशन भरवावे असा बंदी आज्ञेत फेर केला आहे, परंतु या पत्रकात सुद्धा असे निसंदिग्धपणे प्रसिद्धीले नाही की बकरी ईदचे वेळी केवळ हिंदू सभेच्या अधिवेशनाच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यासाठीच जर जातीय खळबळ माजविली गेली तरीही आपण पूर्ववत बंदी आज्ञा पुन्हा काढणार नाही। अर्थात अधिवेशन बकरी ईदचे आधी भरविले काय किंवा नंतर भरविले काय, डेमोक्लिसच्या तरवारीप्रमाणेच हिंदू सभेच्या डोक्यावर लटकत ठेवलेल्या या बंदी आज्ञेला तोंड देणे अपरिहार्यच आहे। आपल्या वागणुकीचे समर्थन करणारे बिहार सरकार जवळ पुरख्यांच्या म्हणजे पोलिसांच्या संख्येचा अभाव हे जे निमित्त दाखविते त्याविषयी एकच गोष्ट सांगितली की पुरेशी होईल. सरकारने अनेक वेळा असे ठासून सांगितले आहे की बंदी हुकूम मोडून अधिवेशन भरविण्याचा प्रयत्न केला तर आपल्या हाताशी असलेल्या सर्व साधनांचा आणि शक्तीचा उपयोग करून सरकार असा प्रयत्न निश्चित हाणून पाडेल. आता सरकारने स्वतःच मान्यता दिल्याप्रमाणे ज्या अखिल भारतीय हिंदू महासभेच्या अधिवेशनास हिंदुस्थानच्या सर्व भागातील सहस्रावधी जनता नि प्रांतीय सुप्रसिद्ध पुढारी उपस्थित राहणार ते अधिवेशन दडपून टाकण्याचे सामर्थ्य जर एकट्या बिहार सरकारजवळ आहे नि इतके सामर्थ्य त्यांच्याजवळ आहे यात आम्हाला तरी शंका नाही तर हिंदू महासभेला आपले वार्षिक अधिवेशन भागलपूर येथे भरवून आपापसात मोकळेपणाने विचारविनिमय करण्याचा नैर्बंधिक आणि न्याय्य अधिकार उपभोगण्यास संमती दिली असता आक्रमक मुसलमानांचे तसे कुणी असल्यास पित्त भडकते इतकेच नव्हे तर जे जातीय दंगे करण्याइतपत धमकीही देऊ शकतात त्या भागलपूरच्या मूठभर माथेफेरू मुसलमानांना ताळ्यावर ठेवण्यासाठी त्यांच्याविरुद्ध हे सर्व सामर्थ्य उपयोगी असता अपुरे पडेल हे मानणे कधीतरी शक्य आहे काय. याच वर्षी मद्रास येथे अखिल भारतीय मुस्लिम लीगचे अधिवेशन भरले असता आणि त्यात भडक आणि हिंदू विरोधी भाषणे नि ठराव करून संमतीले असता इतके असताही हे लीगचे अधिवेशन शांतपणे पार पडावे म्हणून हिंदूंना सभा भरविण्यास प्राणघातक शस्त्रे बाळगण्यास किंवा पाचपेक्षा अधिक संख्येने एकत्र फिरण्यास 144व्या नियमान्वये तिकडे मद्रासला हिंदूंना बंदी केली आणि इकडे हिंदू महासभेचे अखिल भारतीय वार्षिक अधिवेशन भागलपूर येथे भरविण्याचे योजिले असता सरकारने भागलपूरच्या मूठभर मुसलमानांनी शांतता आणि शिस्त राखून नैर्बंधिक मर्यादेत वागावे असे न सांगता हिंदू महासभेच्या अधिवेशनावरच बंदी घातली आणि पर्यायाने असेच सिद्ध केले की हिंदूंनी आपले नागरिकत्वाचे मूलभूत अधिकार वापरणे हा सुद्धा अपराध होय. सबंध भारतवर्षात असलेले भेदनीतीदर्शक पक्षपाती आणि हिंदू विरोधी धोरण सरकारने आजपर्यंत अवलंबिले आहे आणि आक्रमक मुसलमान गटाच्या अतिरेकी गुंडगिरीला वाव मिळू नये म्हणून हिंदूंच्या मिरवणुका मूर्ती विसर्जन आणि परिषदा यांच्याविरुद्ध बंदी आज्ञा काढण्यात येत आहेत आणि या हिंदू विरोधी धोरणासाठी एकच सर्वसाधारण कारण पुढे केले जाते शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे सरकारचे कर्तव्य परंतु शांतता किंवा सुव्यवस्था राखण्याचे जे सरकारचे कर्तव्य आहे ते निर्बंधानुसार वागणाऱ्या जनतेला आपले सर्व न्याय्य अधिकार वापरता येतील अशाच पद्धतीने पार पाडले पाहिजे. उलट पक्षी आक्रमक आणि गुन्हेगार लोकांना संतोषविण्यासाठी निर्बंधांच्या मर्यादेत वागणाऱ्या जनतेसच आपले सर्व मूलभूत अधिकारही सोडायला लावून निर्माण केलेली शांतता आणि सुव्यवस्था म्हणजेच खरी अशांतता आणि अव्यवस्था होय. हे असले पक्षपाती धोरण सरकार सर्व हिंदुस्थानभर स्वीकारते याचे बुडाशी एकच कारण आहे ते हे की हेकेखोर अतिरेकी मुसलमानांपेक्षा हिंदू लोक हे सरसकट शांत आणि निर्बंधशील लोक असल्यामुळे त्यांचेवर असल्या अपमानास्पद आणि अन्याय्य अटी लादून त्यांचे पालन निमूटपणे करविणे हे अधिक सोपे आहे. हिंदू ख्रिस्ती आणि पारशी लोकांचे सामाजिक आणि धार्मिक उत्सव इतक्या शांततेने पार पडतात की हिंदुस्थानातील सर्व जमातीच्या लोकांना आनंद वाटण्यासारखे आणि उपभोगण्यासारखे कित्येक प्रसंग त्यात असतात परंतु तेच बकरी ईद किंवा मोहर्रम सारखे मुसलमानांचे कुठलेही धार्मिक वा सामाजिक सण असोत त्यात हिंदूंचा रक्तपात आणि हिंदू विरोधी बंडाचा कळस असावयाचाच. केवळ हिंदूच नव्हेत तर मुसलमानेतर सर्व जमातींना मुसलमानांचे हे उत्सव म्हणजे वित्त आणि जीवित यांचेवर आलेले एक संतत अरिष्टच वाटतात. याचे दायित्व केवळ दंगेखोर मुसलमान गुंडांवरच पडते असे नाही तर त्याला सरकारची मूर्खपणाची आणि हिंदू विरोधी पक्षपाताची वागणूक सुद्धा उत्तरदायी आहे कारण अशा प्रसंगी मुसलमानांच्या दंगेखोर प्रवृत्तींना शासन करून आळा घालण्याचे सोडून हिंदूंनाच आपले नागरिकत्वाचे मूलभूत अधिकार सोडण्याची आज्ञा करून पर्यायाने या गुंडगिरीलाच एक प्रकारचे प्रशस्तीपत्र देण्याचे धोरणच सरकार स्वीकारित असते. याच दिवसात ख्रिस्तांच्या नाताळचा सण असतो परंतु सर्व हिंदुस्थानभर चाललेल्या हिंदूंच्या किंवा अन्य जमातीच्या अखिल भारतीय परिषदा चाललेल्या पाहून ख्रिस्तांचे पित्त भडकल्याचे कुठे ऐकिवात नाही. इतकेच नव्हे तर हिंदूंच्या सणवारांच्या सुट्ट्यांप्रमाणे या ख्रिस्तांच्या सुटीमुळे अशा अखिल भारतीय परिषदा भरविण्यास विशेष सवलत मिळते. सरकारच्या या मुसलमान गुंडगिरीला हाताशी धरण्याच्या मूर्ख धोरणामुळेच मुसलमान लोक इतके असहिष्णू आणि धर्मवेडे झाले आहेत. उदाहरणार्थ नेलोर येथील सरकारी न्यायालयांनीच असे प्रकटपणे मान्य केले आहे की हिंदूंचे न्याय्य अधिकारांचे प्रकरणी नैर्बंधिक आज्ञासुद्धा मुसलमानांकडून पाळवून घेण्यात अधिकारी वर्ग असमर्थ ठरतो. ज्या सरकारचे अधिकारी आपल्याच न्यायालयाने मुसलमानांच्या आगळीकीविरुद्ध दिलेले निर्णय प्रत्यक्ष कार्यवाहीत आणण्याचे नाकारतात आणि मुसलमानांच्या आक्रमणांना हाणून पाडून न्यायालय संमत अशा हिंदूंच्या नागरिक अधिकारांना संरक्षण देण्याचे नाकारतात आणि असे न केले तर दंगे भडकतील असे आपल्या विचित्र वागणुकीचे लंगडे समर्थन करतात, अशा सरकारचा राज्य करण्याचा नैतिक अधिकार तरी पूर्णपणे संपला असे म्हणावे लागते. या बंदीच्या अन्याय्यतेबरोबरच तिचे नैर्बंधिक अस्तित्वसुद्धा शंकास्पद आहे. भारत संरक्षण निर्बंधान्वये प्रांतिक सरकारांनी जनतेत शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जे अधिकार वापरायचे असतात ते ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असलेल्या हिंदुस्थानच्या संरक्षणाची निश्चिती करण्यासाठी आणि युद्ध प्रगतीसाठी तसे करण्याची आवश्यकता भासल्यास वापरायचे असतात. मेंदूला कितीही ताण देऊन विचार केला तरी सरकारला असे मुळीच म्हणता यावयाचे नाही की युद्ध प्रगती आणि ब्रिटिश हिंदुस्थानचे संरक्षण यांचे आड येईल असे काहीतरी हिंदू महासभेच्या अधिवेशनामुळे होणार होते. इतकेच काय, अखिल भारतीय अशा प्रमुख संस्थांपैकी केवळ एका हिंदू महासभेनेच हिंदुस्थानच्या संरक्षणापुरते सरकारशी प्रतिसहकाराच्या धोरणाचा प्रचंड पुरस्कार केला आहे हीही जमेस धरावी लागेल. हिंदू महासभेचे जवळजवळ सर्व प्रथम श्रेणीचे पुढारी सर्व देशभर दौरे करून केवळ सद्यपरिस्थितीत हिंदू हितसंरक्षणासाठी हे सहकार्य आवश्यक आहे याच कल्पनेने नव्हे तर प्रतियोगी सहकारितेच्या खऱ्याखुऱ्या इच्छेमुळे सर्व हिंदूंना सैन्याच्या सर्व विभागात शिरण्याचा आदेश देत आहेत आणि सहस्रावधी सभासदांनी भूदल, नौदल आणि वायुदल यामध्ये प्रवेश मिळविला आहे. म्हणून हिंदुस्थानचे संरक्षण किंवा युद्धप्रगती यांचे मार्गात खीळ घालण्याचा किंवा याला विरोधण्याचा हिंदू महासभेचा मानस असेल असे मानण्याला तिळमात्र जागा नाही. सरकारनेही आपल्या बंदी आज्ञेमध्ये असल्या कारणांचा नामनिर्देशही केलेला नाही. यावरून ही बंदी भारत संरक्षण निर्बंधाच्या कक्षेत येऊ शकत नाही आणि म्हणूनच या अधिवेशनावरील ही बंदी मूलत अनैर्बंधिक आहे असा नैर्बंधिक म्हणजे कायदेशीर दृष्टिकोन हिंदुस्थानातील मोठमोठ्या निर्बंध पंडितांनी घेतल्यावरून हेच सिद्ध होते की बिहार सरकारने केवळ राजकीयच नव्हे तर नैर्बंधिक घोडचूकही केली आहे. यास्तव सर्वसाधारण जनतेचे आणि विशेषत हिंदूंचे नागरिकत्वाचे मूलभूत अधिकार प्रत्यक्षात आणण्यासाठी ही अन्याय्य अपमानास्पद नि अनैर्बंधिक बंदी आज्ञा झुगारून आपले अधिवेशन भागलपूर येथेच आणि तेही ठरलेल्या दिनांकालाच भरवायचे असा महासभेने निश्चय केला आहे. आम्ही भागलपूरला जे जात आहोत ते सरकारला नुसतेच आव्हान देण्यासाठी नसून आमचे नैर्बंधिक अधिकार उपभोगण्यासाठीच होय. हिंदूंच्या स्वाभिमानावर आघात करणाऱ्या घटना जेथे जेथे आणि जेव्हा जेव्हा घडतील तेथे आणि तेव्हा आपल्याला शक्य असलेल्या सर्व नैर्बंधिक मार्गांनी सरकारच्या किंवा इतर कुणाच्याही हिंदू विरोधी धोरणाविरुद्ध आता प्रतिकाराचे प्रात्यक्षिक हिंदूंनी दाखविलेच पाहिजे. अधिवेशनातील कामकाज चालविण्याचा जो नैर्बंधिक अधिकार तो प्रस्थापिण्यासाठी निशस्त्र प्रतिकाराचे जे शस्त्र उपसले आहे त्या पलीकडे आम्ही कुठल्याही शारीरिक विरोधांचे प्रदर्शन किंवा त्याचा प्रत्यक्ष अवलंब न करता सरकारने जरी आमच्यावर बंदी घालून आमचे विरुद्ध पाशवी शक्तीचा उपयोग केला तरी अशा धरपकडीत नेले जाण्याचा किंवा त्याही पलीकडे जे काही घडेल त्याला तोंड देण्याचा निश्चय केला आहे. केवळ हिंदूच नव्हे तर ख्रिस्ती, पारशी आणि ज्यू देशबंधू सुद्धा धर्मवेड्या गुंडांना हाताशी धरून सत्यप्रिय आणि निर्बंधशील नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली करण्याचे सरकारचे धोरण सर्व नागरिकांना सारखेच घातूक आहे असे ज्यांना ज्यांना वाटते ते सर्व हिंदवासीय आपली सहानुभूती आणि सहकार्य देऊन या चाललेल्या झगड्यात हिंदू सभानिष्ठांचे हात बळकट करतील अशी मी आशा करतो. जर हिंदुस्थानच्या सर्व विभागातून हिंदू संघटनवादी प्रबळतम संख्येने भागलपूर येथे एकत्र येतील आणि हा सामायिक विरोधाचा लढा उपरिनिर्दिष्टिल्याप्रमाणे नैर्बंधिक कक्षेत शूरत्वाच्या दृढनिश्चयाने आणि कारावास आणि लाठीहल्ले यांची क्षिती न बाळगता आणि अखिल हिंदुध्वजाच्या मानरक्षणासाठी कुठलाही त्याग अधिक न मानता निष्ठेने लढवतील आणि खरीखुरी शिस्त आणि सन्माननीय शांतता यांचेवर आक्रमण घडेल अशी कुठलीही अनैर्बंधिक आगळीक आपल्याकडून घडू न देतील तर हिंदू महासभेचे हे 23वे अधिवेशन आजपर्यंत झालेल्या सर्व अधिवेशनांपेक्षा अधिक सरसतेने यशस्वी होईल यात मला तर मुळीच संदेह वाटत नाही. हिंदूंच्या वैभवशाली गतेतिहासाचे प्रतीक आणि उद्याच्या अधिकतर वैभवाचे आशास्थान अशा हिंदूंच्या एकमेव स्वतंत्र हिंदू राज्याचे अधिपती आणि हिंदू धर्मरक्षक जे नेपाळचे महाराजाधिराज त्यांना मी अखिल हिंदू मात्रांचे वतीने राजनिष्ठेचा प्रणाम करतो. हेही उत्साहजनक आहे की नेपाळचे भूसैनिक युद्धोपयोगी गुणांमध्ये आणि आत्यंतिक प्रतिकार क्षमतेमध्ये जगातील कुठल्याही राष्ट्राशी बरोबरी करण्याइतपत सिद्ध आणि अद्ययावत आहेत. परंतु नेपाळचे वायुसैनिक सुद्धा केवळ स्वतःचेच नव्हे तर समस्त हिंदू राष्ट्राचे संरक्षण करण्याइतके सिद्ध अद्ययावत आणि बलशाली होण्याच्या दिवसाची आम्ही वाट पाहत आहोत. हिंदुस्थानच्या पूर्व सरहद्दीवरील कुठल्याही प्रांताइतकीच नेपाळला वायुमार्गे होणाऱ्या हल्ल्यापासून भीती आहे. हिंदुस्थानच्या अगदी किनाऱ्यालगत आधीच युद्ध येऊन ठेपल्याने एकदम एक भय आणि संधी निर्माण झाली आहे आणि मला असा दृढ विश्वास आहे की नेपाळचे सुज्ञ आणि दूरदृष्टी मुख्य प्रधान या चालून आलेल्या संधीचा सदुपयोग करून घेतील आणि अगदी उद्याच्या भविष्यकाळात नेपाळमध्ये एक प्रबळ वायुदल सिद्ध करतील. ज्या दुसऱ्या विधेयकाकडे मी नेपाळ सरकारचे लक्ष वेधू इच्छितो तो तुलनात्मक दृष्ट्या कदाचित अगदी त्वर्य नसला तरीसुद्धा दुर्लक्षणीय मात्र नाहीच नाही. काही साधारण विश्वसनीय गोटातून असे कळते की मुसलमान लोक आपल्या नेहमीच्या चोरट्या आणि घातक मार्गांचा अवलंब करून नेपाळमध्ये आपले संख्याबळ वाढविण्याचा आणि आपले अस्तित्व प्रबळपणे भासविण्याचा प्रयत्न करीत आहेत. नेपाळमध्ये मशिदींची संख्या द्रुतगतीने वाढत आहे आणि असावत किंवा अनाथ हिंदू मुली आणि अर्भके फूस लावून आसपासच्या टोळ्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये पळवली जात आहेत आणि शेवटी मुसलमान धर्मात बाटवली जात आहेत. मुसलमानांचे संख्याबळ या हिंदू राज्यात आणि त्याचे अवतीभोवती वाढविण्याच्या अनेकविध आणि पद्धतशीर योजना बऱ्याच कालावधीपासून चालू आहेत. मशिदी प्रथम प्रार्थनास्थळे म्हणून बांधल्या जातात परंतु हिंदुस्थानात अन्यत्र कित्येक ठिकाणी आलेल्या अनुभवांप्रमाणे त्यांचे रुपांतर हिंदू विरोधी धर्मभावना निर्माण करणाऱ्या पीठात म्हणजे कारखान्यात अगदी त्वर्य होते. मुलांना पळवून नेणे आणि स्त्रियांचे अपहरण करणे हा कार्यक्रम वरपांगी पाहू जाता वैयक्तिक गुन्ह्यांमध्ये मोडला जाईल. परंतु आम्हा हिंदूंना इतिहासापासून जर काही बोध घ्यावयाचा असेल तर इतिहास आम्हाला हेच शिकवितो की उपरिनिर्दिष्ट मार्ग प्रत्येकी वैयक्तिक किंवा दुर्लक्षणीय भासले तर याच मार्गांचा सांघिक अवलंब मुसलमानांनी आपली संख्या वाढविण्यासाठी आणि आपले वर्चस्व हिंदुस्थानात प्रस्थापित करण्यासाठी परिणामकारकपणे आजपर्यंत केला आणि आजही करीत आहेत. एखाद्या हिंदू राजाने मशीद बांधण्यास संमती दिली की सर्व धर्म निर्विशेष म्हणून अमाप स्तुती केली जाई. परंतु आता असले उदात्त प्रेम म्हणजे आत्मघातकी मूर्खपणा होय हे ओळखून हिंदूंनी अशा वृत्तीचा द्वेष करायला शिकले पाहिजे अशी वेळ आता येऊन ठेपली आहे. या उदात्ततेच्या रोगाने पछाडल्यामुळे आपल्या पूर्वीच्या हिंदू राजांनी जगातल्या निरनिराळ्या विभागातील परकीयांना हिंदुस्थानात येऊ दिले, स्वतःच्या भाऊबंदांप्रमाणे वागणूक दिली आणि त्यांना संरक्षण देऊन आपल्या हिंदू बांधवांच्या बरोबरीची श्रेष्ठता दिली आणि आता याचे भयानक परिणाम आपणास भेडसावित आहेत. तात्पुरते म्हणून आलेले पाहुणे आता घरवाल्यालाच बाहेर हुसकावण्याची तंबी देत आहेत. म्हणून नेपाळ सरकारने अशा सर्व लोकांना निसंदिग्धपणे सांगावे की कुठलेही हिंदू विरोधी कृत्य किंवा चळवळ यांची गय नेपाळमध्ये केली जाणार नाही आणि अप्रतिहतपणे डोळ्यात तेल घालून पहारा ठेवला पाहिजे की नेपाळातील कुठलीही अहिंदू जमात आणि त्यातही विशेषतः मुसलमान जमात लोकांमध्ये अधिक वाढत नाही, उलट ती जितकी उणावेल तितके चांगले. गतवर्षातील आढावा घेता असे म्हटले पाहिजे की महासभेच्या नेतृत्वाखाली चाललेली हिंदुत्वाची चळवळ ही वेगाने सर्व हिंदुस्थानभर पसरत चालली आहे. शुद्धीचे कार्य, अस्पृश्यता निवारणासाठी केलेले परिणामकारक आणि यशस्वी भगीरथ प्रयत्न, सर्व हिंदुस्थानभर नेटाने तडीस नेलेला शिरगणतीचा कार्यक्रम, हिंदुस्थानच्या बहुतेक भागात तथाकथित पाकिस्तानी बंडाच्या योजनेला तोंड देऊन हिंदूंच्या सामाजिक आणि आर्थिक अधिकारांचे शेकडो विभागात जाऊन संरक्षण, आपले रक्तपाती अत्याचार आपल्यालाच महाग पडले आणि हिंदूंच्या चळवळीचा कपाळमोक्ष करणे कदापि शक्य नाही हे त्या हिंदू विरोधी पाशवी शक्तींना सप्रमाण सिद्ध करून देण्यासाठी केलेला प्रचंड प्रयत्न, मध्यवर्ती मंडळ, स्थानिक नगरपालिका आणि मंडळे यांच्या निवडणुकात महाराष्ट्र, बंगाल, आसाम आणि हिंदुस्थानातील इतर विभागात महासभा निष्ठांनी निवडणुकात मिळवलेले 5-25 विजय इतकेच काय, परंतु वऱ्हाडसारख्या ठिकाणी मिळाल्याप्रमाणे निवडणुकीत 1-2 ठिकाणचे अपयश सुद्धा या सर्व घटनांचा साकल्याने विचार केला असता असे निसंदिग्धपणे म्हणता येते की आता हिंदू महासभा ही ज्याच्याकडे विपक्षास गर्वाने फुगून जाऊन दुर्लक्षिता येणार नाही असे एक प्रचंड शक्तिकेंद्र अत्यंत द्रुतगतीने होत आहे. आणि गेल्या 50-60 वर्षे तरी दंग्याचा धुमाकूळ घालीत हिंदुस्थानभर वाढत चाललेल्या अहिंदू पाशवी शक्तींना प्रतिकारण्याइतपत बलशाली आधीच झालेली आहे. परंतु महासभेच्या यशोमंदिराचा कळस या प्रत्यक्ष दिसणाऱ्या निस्फुटशा दिलेल्या घटनात नसून तिचे विशुद्ध तत्वज्ञान आणि प्रचारद्वारा, ज्याला मानसिक क्रांती हेच नाव योग्य दिसेल इतका आश्चर्यकारी परिणाम हिंदूंचे मनावर अप्रत्यक्षपणे घडवून आणला यात आहे. हिंदू महासभाध्यक्षांचे आणि देशातील सर्व विभागातून आलेल्या प्रथम श्रेणीच्या हिंदू पुढाऱ्यांचे स्वागत करताना सुशिक्षित आणि सामान्य अशा कोट्यवधी हिंदू जनतेने दाखविलेली अतुलनीय उत्सुकता, जी उत्सुकता अत्यंत उत्कटतेने लक्षावधी मुखातून निघालेल्या हिंदू धर्म की जय, हिंदुस्थान हिंदुओं का, या वातावरणात अहोरात्र निनादत राहणाऱ्या अतिशय योग्य अशा घोषणा दिसून आली. त्या उत्सुकतेने असे प्रत्यक्ष दाखविले की हिंदूंनी आपणच आपल्या पायावर पाडून घेतलेल्या न्यूनगंडाचा धोंडा ढकलून दिला आहे आणि एक राष्ट्र या नात्याने आणि हिंदू म्हणून आपल्या राष्ट्रीय जागृतीची जाणीव त्यांना पुन्हा झाली आहे. या मानसिक उत्क्रांतीचे वैशिष्ट्यपूर्ण प्रकटीकरण हिंदुस्थान हिंदुओं का या घोषणेव्यतिरिक्त इतर कोणत्याही शब्दांनी करता आले नसते. महासभेच्या चळवळीमुळे निर्माण झालेल्या या हिंदुत्वाच्या भावनेने काँग्रेसच्या तटबंदीत आतल्या बाजूने भगदाड पडत आहे. गांधीप्रणित भ्रांत राष्ट्रीयत्वाच्या कल्पनेच्या अफीमबाज गुंगीत आपण हिंदू आहोत ही गोष्टही जे पूर्णपणे विसरून गेले होते, अशा सहस्रावधी काँग्रेसी हिंदूंनी आपल्या हृदयाची छाननी करण्यास आरंभ केला आहे आणि हिंदुत्वासाठी यशस्वी चळवळ केल्याविषयी ते अंतःकरणाच्या अगदी आतल्या गाभ्यात का होईना पण हिंदू महासभेला धन्यवादच देत आहेत. हिंदू सभेने जिंकलेला तिसरा अतिशय महत्वाचा विजय म्हणजे हा की सर्वसाधारण मुसलमान आणि विशेषत्वाने मुस्लिम लीग यांच्या अतिरेकी महत्वाकांक्षांना प्रतिस्पर्धी विरोधक म्हणून हिंदू सभेचे स्थान आज सर्वतोमुखी गाजत आहे. कार्यकारी मंडळाच्या म्हणजेच एक्झिक्युटिव्ह काउन्सिलच्या विस्तृतीकरणाचा प्रश्न असो किंवा राष्ट्रीय संरक्षण मंडळ म्हणजेच नॅशनल डिफेन्स काउन्सिल किंवा संरक्षण सल्लागार समिती म्हणजेच डिफेन्स अॅडवायझिंग कमिटी बनवण्याचा प्रश्न असो, मुस्लिम लीगच्या नेत्यांनीच हे मान्य केले आहे की त्यांच्या अवास्तव मागण्या दुर्लक्षिल्या गेल्या आणि त्यांचा अपमान केला गेला. मिस्टर अमेरी यांनी स्वायत्त पाकिस्तान योजना डावलून न टाकण्याचे सरकारी अभिवचन मोडून आणि इतकेच नव्हे तर प्रथम हिंदुस्थानवर काही प्रवचने झोडून आपला विश्वासघात केला याबद्दल मिस्टर जिना रागावत आहेत. इकडे बंगालमध्ये हिंदूंना सतायंगेच्या वाघासारख्या डरकाळ्या गतवर्षी फोडणारा फजलुल हक आता मात्र अगदी मऊ होऊन आणि शुद्धीवर येऊन मुस्लिम लीगकडून घटस्फोट मिळण्याची भीती असतानाही हिंदू महासभेशी सहकार्य करणे अधिक चांगले अशी भाषा बोलू लागला आहे. आसाममध्ये तर सर सादुल्ला खानाची काहीच डाळ न शिजल्यामुळे त्याला रातोरात मुख्य प्रधानकीचे त्यागपत्र देऊन काळे करावे लागले. या प्रांतांतील ही तथाकथित लीग मंत्रिमंडळे एखाद्या पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे निमिषार्धात कोसळून भुईसपाट झाल्याने मुस्लिम लीगला आपण आता अगदी अगतिक परिस्थितीत सापडलो आहोत आणि आपल्या साऱ्या भंगड महत्वाकांक्षा धुळीस मिळतात की काय असे वाटणे अगदी साहजिकच होय. लीगची आज सर्व बाजूंनी निराशा आणि अगतिक परिस्थिती झाली याला हिंदू महासभा निष्ठांनी केलेला विरोध हे एक अतिप्रमुख कारण आहे हे सत्य नाकारून चालणार नाही. सर्व हिंदू लोक दिवसानुदिवस हिंदू महासभेच्या तत्वप्रणालीकडे झुकू लागले आहेत आणि अर्थातच सर्व हिंदू विरोधी आक्रमणांना तोंड देण्यासाठी अधिक संघटित आणि बलशाली होत आहेत. याचा विचार केला असता उद्याच्या भविष्यकालातही लीग समोर आशादायी वातावरण मुळीच नाही. हिंदुस्थानच्या इस्लामीकरणाच्या आशा सुद्धा या युद्धाने निष्फळ ठरविल्या आहेत. नुकतेच गेल्या एप्रिलमध्ये मुस्लिम लीगचे अधिवेशन मद्रास येथे भरले असता मिस्टर जिना यांनी सरकार आणि हिंदू यांना अशी गंभीर सूचना दिली की जर मला पाहिजे आहे ते तुम्ही न कराल तर इतर लोक येऊन ते करतील आणि हिंदुस्थानात अनंत पाकिस्ताने निर्माण करतील. या धमकीचे पुष्ट्यर्थ इतर प्रमुख अशा मुसलमान पुढाऱ्यांनीही हेच सांगितले की हिंदुस्थानच्या सरहद्दी पलीकडे बलाढ्य मुसलमानी राष्ट्रे आज अस्तित्वात आहेत आणि हिंदुस्थानातील हिंदूंच्या गांजणुकीतून आमची मुक्तता करणारे विधिनियत स्वातंत्र्यदाते होत अशा दृष्टिकोनाने हिंदुस्थानातील मुसलमान त्यांचेकडे पाहत असल्यामुळे त्यांच्याशी संधी करण्यास आम्ही मुळीच मागेपुढे पाहणार नाही. परंतु दुर्दैवाने हे इतर किंवा हिंदुस्थानाच्या सरहद्दी पलीकडील आमची बलाढ्य मुसलमानी राष्ट्रे यापैकी एकही जण आपल्या ठिकाणी स्थिर असे उभे नाही. गेल्या महायुद्धात त्यावेळचा अमीर अमानुल्ला हा हिंदुस्थानातील मुसलमानांचा स्वातंत्र्यदाता होऊ घातला होता आणि गांधीजींच्या आत्मघातकी पाताळयंत्री आणि हिंदुद्वेषी खुळामुळे या दोन राष्ट्रीय नेत्यांनी अली बंधूंनी त्याला दिल्लीला हिंदुस्थानचा भावी अनभिषिक्त सम्राट म्हणून आणण्याचा कट केला. परंतु बच्चाई सक्कूने एका पाणक्याच्या पोर्यानेच हिंदुस्थानच्या सम्राट होऊ घातलेल्या त्यावेळच्या अमीराला नाहीसे केले. त्यावेळी ज्याने नाझीशी सूत जमवले होते तो इराणचा रेझा शहा आता त्या इतरांमध्ये जमा होत असेल आणि बहुसंख्य हिंदूंच्या जासातून हिंदुस्थानातील मुसलमानांना मुक्त करण्यासाठी त्याच्याकडे हे दुसऱ्या क्रमांकाचा मुक्तीदाता म्हणून डोळे लावून बसले असल्यास त्याचाही ठाव ठिकाणा आज कोणाला माहीत नाही. आणि हिंदुस्थानकडे येण्याऐवजी त्याने मॉरिशसकडे जाणारी गाडी पकडली असावी असे वाटते. हिंदुस्थानातील मुक्तीदाता होण्याचे ठाई बापडा बिचारा रेझा शहा आपल्याच मुक्ततेसाठी अगतिक होत्साथा दुसऱ्याकडे डोळे लावून बसला आहे. तुर्की लोक तर बिचारे एकीकडे जर्मन तर दुसरीकडे ब्रिटिश सैन्याच्या कात्रीत सापडले आहेत. त्यांना आपले उद्याचे भवितव्य काय याची सुद्धा कल्पना येऊ शकत नाही आणि त्यांचे समोर हॉबसन चॉईस प्रमाणे एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे पुढे सरकत असलेल्या वरील दोन युरोपियन सैन्यांपैकी एकाला शरण जाणे हा होय. हिंदूंनी जे नाकारले ते घडवून आणून हिंदुस्थानचे पाकिस्तान पद्धतीवर तुकडे करण्यास बाहेरून येण्याची कोणाही मुसलमानी राष्ट्रास अजूनही इच्छा आणि धमक असेल तर त्यांचे सांप्रतचे नाव गाव नि ठाव ठिकाणा लीगने सांगितल्यास आम्हाला फार आनंद वाटेल. का हिंदुस्थानच्या सिंहासनावर चढण्यासाठी इच्छुक म्हणून आमचे घरगुती हिज एक्झॉल्टेड हायनेस निजाम हेच उभे राहू म्हणतायत? तसे असल्यास असल्या या शेणामेणाच्या बाहुल्यांचा आधार घेणाऱ्या पाकिस्तानी आकांक्षेची कीव करावी तेवढी थोडीच आहे. सर्वसाधारणपणे असे म्हणावयास प्रत्यवाय नाही की आमच्या मुसलमान देशबांधवांनी असे पोकळ मनोरे बांधून स्वतःचे बालिश मनोरंजन करण्याचे सोडून स्वतःच्याच हितासाठी जे अपरिहार्य त्यास मान तुकविली पाहिजे. ही वस्तुस्थिती अढळ आणि अटळ आहे की मुसलमान अल्पसंख्य आहेत आणि असलेली हिंदूंची प्रचंड बहुसंख्या या उपरही विशेषत्वाने कमी करण्याचा यत्किंचितही संभव आता तरी उरला नाही. शुद्धीची चळवळ नि हिंदूंमध्ये झालेली प्रचंड जागृती या दोन शक्तींनी बळाने वा धाकदपटशाने चाललेल्या इस्लामीकरणास नित्याचा पायबंद घातला आहे. एखादा औरंगजेब किंवा अल्लाउद्दीन जरी वरून पुन्हा अवतरला तरी त्याला आता बळाने किंवा धोक्याने मूढभर हिंदू सुद्धा नित्याचे नि वंश परंपरा बाडगे ठेवता यावयाचे नाहीत. डाक्का येथे याच वर्षी झालेल्या दंग्यात बंगालमध्ये बळाने बाटविलेल्यांचे उदाहरण घ्या. पुष्कळ खेड्यांमध्ये शेकडो हिंदू कुटुंबांचे बळाने इस्लामीकरण करण्यात आले आणि या मुसलमान दंगेखोरांना असे वाटले, कारण केवळ 200 वर्षांपूर्वी तशी वस्तुस्थिती होती, की ती खेडी पाकिस्तानमध्ये नित्याची आली. परंतु दंगे दडपले जाऊन सर्वत्र शांत होते न होते तोच या मुसलमान लोकांना निराश करणारे असे दृश्य त्याची देही त्याची डोळा पहावे लागले की या सर्व बाटविलेल्यांची शुद्धी निमिषार्धात झाली आणि हे बाटगे अधिक प्रखर हिंदुत्वनिष्ठ होऊन आणि इस्लामी धर्मवेडाचे अधिक कडवे शत्रू होऊन आपल्या पवित्र हिंदू धर्मात पुन्हा गेले. ही गोष्ट एकदा स्पष्टपणे आणि निश्चितपणे समजल्यानंतर हे ओघानेच येते की हिंदुस्थानातील मुसलमान हे केव्हाही अल्पसंख्यच राहणार आणि म्हणून त्यानुसार आपले राजकीय कार्यक्रम त्यांनी आखले पाहिजेत. विधिमंडळात किंवा सरकारी समित्यात त्यांनी आज अस्तित्वात असलेल्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणाबाहेर एकही अधिक जागा मिळविण्याची अपेक्षाच धरू नये. आणि पंजाब आणि इतर काही प्रांत हिंदुस्थानातून तोडून पाकिस्तानात घुसडण्याचा जो डाव आहे त्यासंबंधात तर इतकेच म्हटले असता पुरे की हिंदूंनी अफगाणिस्तान म्हणजे गांधार देश परत हिंदुस्थानला जोडण्याचा नि हिंदू राज्याची सीमा पार हिंदुकुशच्या पलीकडे नेण्याचा विचार जितका सुज्ञ किंवा असुज्ञ तितकाच हाही होय. हिंदुस्थानचे स्वातंत्र्य, हिंदुस्थानचे अखंडत्व, लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व, सर्व नागरिकांच्या पूजा स्वातंत्र्य, भाषा स्वातंत्र्य, लिपी स्वातंत्र्य इत्यादी मूलभूत अधिकारांची अभेद निश्चिती, या सर्व गोष्टी हिंदू महासभा ज्या तत्वांवर अधिष्ठित झाली आहे त्यापैकी काही होत. ती हे जाणते की हिंदूंच्या विशेषाधिकारांचे संरक्षणासाठीही या परिस्थितीत हिंदुस्थान राष्ट्राची नि हिंदुस्थानच्या राज्य शासन संस्थेची उभारणी या उपरिनिर्दिष्ट मूलभूत नि प्राथमिक पायावरच करणे आवश्यक आहे. जे जातीय किंवा धार्मिक कल्पनांना अवास्तव महत्व देत नाहीत अशा कुठल्याही लोकांची राष्ट्रीयत्वाची कल्पना या पलीकडे जाऊ शकत नाही. आणि हिंदूंचे विशेषाधिकार नि हिंदुस्थान राष्ट्राचे विशेषाधिकार यात भेद असूच शकत नाही असा हिंदू महासभेचा सिद्धांत आहे. हिंदू महासभेने राष्ट्रीय ऐक्याचे नाममात्र निमित्त पुढे करून मुसलमान किंवा इतर कुणालाही केवळ ते हिंदू नाहीत यासाठी हिंदूंच्या न्याय्य अधिकारांना लुबाडून त्यातील एक तसूभरही अधिकार अर्पण करू नयेत. परंतु काँग्रेस, फॉरवर्ड ब्लॉक आणि अशाच अन्य संस्था या सर्वांनी भौगोलिक राष्ट्रीयत्वाच्या भोंगळ आणि भ्रामक समजुतीमुळे या खऱ्या आणि विशुद्ध राष्ट्रीयत्वाचा त्याग करण्याचे पातक केले आहे. देशभक्तीच्या खोट्या आवरणाखाली हिंदूंच्या न्याय्य अधिकारांची पायमल्ली करणारे असे त्यांचे एक ठरीव धोरण नि तत्वज्ञान आहे. आपण जातीयवादाच्या पातळीपलीकडे आहोत हे सिद्ध करण्याचे भानगडीत या संस्थांचे हिंदू नेते आणि अनुयायी आपण हिंदू मतदारांचे प्रतिनिधी आहोत असे ठासून सांगण्याला सुद्धा लाजतात. परंतु त्याच जातीय भूमिकेवरून चाललेल्या निवडणुकात भाग घेण्यास मात्र ते लाजत नाहीत हे खरोखर विचित्र आहे. यामुळे ते राष्ट्रीयत्वाचा आणि ज्या हिंदूंनी आपल्या अधिकारांचे संरक्षण आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना निवडून दिले त्या हिंदू मतदारांचाही घात करतात. जर काँग्रेस अथवा फॉरवर्ड ब्लॉक यांना केवळ हिंदूंच्या प्रतिनिधित्वाचे दायित्व नको असेल तर शहाणपणाचा आणि योग्य मार्ग म्हणजे हिंदू मतदारांच्या शक्तीवर जे आज केवळ याच मतांवर निवडून येतात निवडणुकीस उभे न राहणे हा होय. जोपर्यंत निवडणुका जातीय पद्धतीवर विभागल्या गेल्या आहेत तोपर्यंत या राष्ट्रीय म्हणवणाऱ्या संस्थांचे कर्तव्य हेच की आज अस्तित्वात असलेल्या कुठल्याही जातीय मतदारसंघाचे वतीने निवडणुकीस उभे राहण्याचे नाकारणे. जोपर्यंत खऱ्या अर्थाने राष्ट्रीय मतदारसंघ अस्तित्वात येत नाहीत तोपर्यंत त्यांनी वाट पाहावी. परंतु काँग्रेस, फॉरवर्ड ब्लॉक किंवा असल्याच इतर तथाकथित राष्ट्रीय संस्थांच्या दुतोंडी वागणुकीमुळे आणि चुकीच्या धोरणांमुळे केवळ हिंदूंच्याच नव्हे तर राष्ट्रीय अधिकारांची सुद्धा अपरिमित हानी झाली आहे. काँग्रेस ही हिंदू तिचे सर्व अंतर्गत पक्ष आणि त्यांचे नेते यांच्या या भ्रांत राष्ट्रीयत्वाच्या चुकीच्या कल्पनांचा एक परिणाम मात्र निश्चित झाला की हिंदूंचे हिंदू म्हणून प्रतिनिधित्व सर्व ठिकाणातून संपूर्णपणे लोपले. याच्या अगदी उलट विधिमंडळे, समित्या किंवा गोलमेज परिषदा यामध्ये मुसलमान प्रतिनिधी मात्र लीगच्या वतीने उभे असलेले किंवा ज्या इच्छुकांनी आत्यंतिक आक्रमणाच्या पराकोटीला जाऊनही मुसलमान समाजाच्या हितसंबंधांचे संरक्षण आणि संवर्धन आम्ही करू असे उघडपणे आणि अंतःकरणापासून सांगतात नि करतात तेच निवडून येतात. इकडे काँग्रेस फॉरवर्ड किंवा अन्य पक्षांचे भ्रांत राष्ट्रीयत्वाच्या विचाराने भारले गेलेले हिंदूंचे प्रतिनिधी म्हणून हिंदू मतदारांच्या मतांवर निवडून येतात आणि विधिमंडळे किंवा गोलमेज परिषदांमध्ये किंवा दैनंदिन राजकारणामध्ये सुद्धा ज्यावेळी हिंदू हितसंरक्षणाचा प्रश्न उद्भवतो त्यावेळी हिंदूंची बाजू मांडण्याचे हे स्वच्छ नाकारतात. इतकेच नव्हे पण सरकारने जर त्यांना हिंदूंचे प्रतिनिधी मानले तर त्यांचा तो अपमान होय असे ते मानतात. सिंधचे विभक्तीकरण, जातीय मतदारसंघ इथपासून तर यावर्षीच्या शिरगणतीपर्यंत ज्यावेळी श्री कृपलानींनी असे प्रकट सांगितले की शिरगणती हा जातीय प्रश्न असल्यामुळे काँग्रेसचा त्याच्याशी काही एक संबंध नाही, या प्रत्येक घटनेचे वेळी स्वतः हिंदूंचे मतांवर निवडून आले असताही या भ्रांत राष्ट्रीय संस्थांनी हिंदू हिताचा घात केला. मला हे व्यक्तिशः माहीत आहे की नुकतेच गेल्या वर्षी याच फॉरवर्ड ब्लॉकचे प्रथम श्रेणीचे काही पुढारी काँग्रेसच्या अधिकृत अधिकाऱ्यांच्याही पलीकडले एक पाऊल टाकून केवळ सरकारसमोर हिंदू मुसलमान एकीचा देखावा करण्यासाठी हिंदू हिताचा अधिक होम करून लीगला काकोटीला मारण्याचा प्रयत्न करीत होते. या भ्रांत राष्ट्रीय संस्थांच्या नेत्यांचे हेतू वैयक्तिक हितसंबंधांचे मुळीच नव्हते. इतकेच नव्हे तर ते देशभक्तीपूर्णही होते, परंतु देशभक्त सुद्धा मूर्ख किंवा भोळसट असू शकतात. त्यांचे तत्वज्ञान म्हणा, धोरण म्हणा किंवा काहीही कारण असो, पण परिणाम मात्र हिंदूंच्या आधीच्या झालेल्या हानीत भर टाकण्याकडे होतो. आणि जोपर्यंत अशा भ्रांत राष्ट्रीय संस्थांची शिस्त आणि तत्वप्रणाली यांच्याशीच प्रतिज्ञेने बांधलेल्या इच्छुकांना निवडून देण्याचा आत्मघातकी मूर्खपणा हिंदू मतदार सोडत नाहीत तोपर्यंत हे असेच चालायचे. हिंदूंनी आपणास निवडून दिले असता आपण त्यांच्या हितसंबंधांचे संरक्षण करू असे अभिवचन एखादा काँग्रेस फॉरवर्ड ब्लॉकच्या वतीने उभ्या राहिलेल्या इच्छुकाने दिले तरी ते तोकडेच होय, कारण तो या संस्थांचे भ्रांत तत्वज्ञान, शिस्त आणि धोरण यांना जोपर्यंत बांधलेला तोपर्यंत त्याला स्वतःची इच्छा असली तरी आपले वचन पुरे करता यावयाचे नाही. मी हे आश्वासनपूर्वक सांगतो की ज्या लोकांना आपल्यास पितृभू पुण्यभूमध्ये हिंदूंना स्वतंत्र, उन्नत आणि बलशाली होण्याचा अधिकार आहे असे वाटते त्या लोकांसाठी सद्यस्थितीत सर्वात निसोपा उपाय म्हणून हिंदू महासभेच्या नेतृत्वाखाली हिंदू हितरक्षण आणि संवर्धनास प्रतिज्ञेने बांधले गेले आहेत अशाच प्रतिनिधींना निवडून देणे हा होय. म्हणून मी हिंदू मतदारांना असा आदेश देतो की आपल्या हितसंबंधांचे संरक्षण परिणामकारकरित्या करू शकतील असे म्हणजे हिंदू महासभेच्या अधिकृत किंवा तिने पुरस्कारलेल्या इच्छुकांना आपले प्रतिनिधी म्हणून निवडून देण्याचे धोरण स्वीकारावे, कारण असे करण्यानेच सरकारला महासभा ही समस्त हिंदू लोकांची एकमेव प्रातिनिधिक संस्था मानणे भाग पडेल आणि काँग्रेसला हिंदूंचे वतीने बोलण्याचा नैतिक वा नैर्बंधिक अधिकारच राहणार नाही. मुसलमान मतदार काँग्रेसच्या इच्छुकाला कधीही मते न देता जो इच्छुक या राष्ट्रीय संस्थांच्या कुठल्याही बंधनात सापडलेला नाही आणि जो मुसलमान हितसंरक्षणाचे वचन प्रकटपणे देतो त्यासच आपली मते न चुकता देतात. या एकाच निर्विवाद सत्यामुळेच सरकार आग्रहपूर्वक म्हणते की काँग्रेस मुसलमानांचे प्रतिनिधित्व करूच शकत नाही. या निवडणुका म्हणजे सरकारने हिंदू मतदारांना दिलेले आव्हान आहे की त्यांनी हिंदू महासभा हीच आपली प्रतिनिधी आहे हे सिद्ध करावे. हिंदुस्थानची भावी घटना ठरविण्यासाठी लवकरच काही परिषदा बोलाविल्या जातील. जर हिंदू महासभा सर्व हिंदुस्थानभर या मतदानाच्या एकमेव कसोटीत 100% उत्तीर्ण झाली आणि हिंदूंनी आपले प्रतिनिधी म्हणून हिंदुत्व निष्ठांनाच निवडून आणले तर सरकारला सुद्धा अशा परिषदांमधून हिंदू महासभेला मुस्लिम लीग इतकेच महत्व द्यावे लागेल. एवढे झाले म्हणजे कोरे चेक, जातीय मतदारसंघ, पाकिस्तान योजना, प्रमाणाबाहेर प्रतिनिधित्व यापैकी एकही योजना किंवा घटना केवळ त्यावर काँग्रेसने स्वाक्षरी केली म्हणून हिंदूंवर बंधनकारक ठरूच शकणार नाही. धार्मिक, राजकीय, आर्थिक हितसंबंध, त्याचप्रमाणे संस्कृती, भाषा, लिपी, स्वाभिमान, सर्व हिंदूंचे भवितव्य आणि हिंदू राष्ट्र हे सर्व हिंदू महासभेच्या हातात अगदी सुरक्षित राहील आणि कुठलीही घटना, निर्बंध किंवा समझोता हिंदू महासभेने स्वाक्षरी करून मान्यता दिल्या वाचून हिंदूंवर बंधनकारक असूच शकणार नाही. हिंदू बहुसंख्य प्रांतात हिंदुत्वनिष्ठांची मंत्रिमंडळे स्थापन होतील आणि हिंदू अल्पसंख्य असलेल्या प्रांतात सुद्धा कणखर अल्पसंख्य गट निर्माण झाल्यामुळे मुसलमान मंत्रिमंडळाच्या अहिंदू आक्रमणाला ती परिणामकारक प्रतिबंध घालू शकतील. म्हणून सर्व भावी निवडणुकात या अखिल हिंदू दृष्टिकोनाचे महत्व हिंदूंनी लक्षात आणावे असा माझा त्यांना आदेश आहे. ज्यावर आपले सर्व लक्ष आणि आपला सर्व शक्ती संचय हिंदुस्थानातील सर्व हिंदूंनी केंद्रित केला पाहिजे असा अत्यंत महत्वाचा हाती घेण्यासारखा दुसरा त्वरीय कार्यक्रम म्हणजे हिंदूंचे सैनिकीकरण हा होय. युद्धाच्या ज्वाला आपल्या किनाऱ्याजवळ भडकू लागल्यामुळे आपल्या समोर एक तात्कालिक धोका आणि त्याबरोबर एक सुसंधीही प्राप्त झाली आहे आणि हिंदुस्थानचे सैनिकीकरण प्रचंड प्रमाणावर करणे इंग्रजांनाही अपरिहार्य झाले आहे. अशावेळी हिंदू महासभेच्या प्रत्येक नगरातील आणि प्रत्येक खेड्यातील शाखांनी हिंदू लोकात भू नौ वायुदलात शिरण्याचे आणि त्याचप्रमाणे युद्धोपयोगी रणसाहित्य करण्याच्या उद्योगालयात म्हणजे कारखान्यात शिरण्यासाठी चैतन्य निर्माण केले पाहिजे. ब्रिटन आणि युनायटेड स्टेट्स यांचे विरुद्धच्या युद्धात जपानने पदार्पण केल्यामुळे हिंदू महासभेने हिंदुस्थानच्या संरक्षण संबंधात ठरविलेल्या युद्धविषयक धोरणात बदल करण्याचे काही एक कारण नाही. हिंदू महासभेचा असा ठाम विश्वास आहे की ज्याप्रमाणे ब्रिटन, जर्मनी, इटली, अमेरिका किंवा रशिया सुद्धा कोणीही कुठल्याही परोपकाराच्या बुद्धीने युद्धात पडले नसून आपापले हितसंबंध सुरक्षित राखण्यासाठीच या खाईत त्यांनी उडी मारली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या हेतूंमध्ये आणि जपानच्या युद्धप्रवेशाच्या हेतूंमध्ये मुळीच अंतर नाही. ज्यावेळी जगातील प्रत्येक राष्ट्र स्वहित संरक्षणाचे आणि आक्रमणाचे धोरण स्वीकारित आहे अशावेळी हिंदुस्थानालाही आपल्या राष्ट्राच्या हितसंबंधांचे वर्तमान आणि भविष्यकाळी संरक्षण आणि संवर्धन करणाऱ्या धोरणाचा अवलंब केल्या वाचून गत्यंतर नाही. या दृष्टीने विचार केला असता ज्या परिस्थितीत आपण हिंदू लोक आहोत त्या परिस्थितीत हिंदुस्थानच्या संरक्षणासाठी भू नऊ वायुदलात अधिकाधिक संख्येने शिरून आणि युद्ध साहित्याच्या आणि दारुगोळ्याच्या केंद्रात आणि युद्धोपयोगी साहित्याच्या उद्योगालयात म्हणजे कारखान्यात प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करून हिंदूंनी निशंकपणे प्रतियोगी सहकारितेच्या धोरणानुसार हिंदुस्थान सरकारच्या युद्ध प्रयत्नात जोपर्यंत ते हिंदू हितरक्षणास सहाय्य होत आहेत तोपर्यंत सहकार्य करणे अपरिहार्य आहे. जर जागतिक परिस्थितीचा हिंदू हितरक्षणाकडे उपयोग करून घ्यावयाचा असेल तर ज्या दोन विभागांकडे लक्ष देऊन आपण ते त्वरित हस्तगत केले पाहिजेत असे विभाग म्हणजे आपल्या राष्ट्राचे सैनिकीकरण आणि औद्योगिकरण हे होत. आजच्या आपल्या शक्यतेच्या कक्षेत हेच काय ते सांगता येते. युद्धाचा बेत उद्या जपानच्या युद्धप्रवेशामुळे ब्रिटिशांचे शत्रूंकडून हिंदुस्थानवर स्वारी होण्याचा सरळ आणि तातडीचा संभव निर्माण झाला आहे. म्हणून आपली इच्छा असो वा नसो युद्ध संकटापासून संरक्षण करणे भाग आहे. हिंदुस्थानच्या संरक्षणासंबंधी सरकारच्या युद्ध प्रयत्नाला अधिकाधिक सहाय्य केल्यानेच हे उत्तम साधेल. म्हणून हिंदुत्वनिष्ठांनी एक क्षणही वाया न घालवता हिंदूंच्या सैनिकीकरणासाठी विशेषत बंगाल आणि आसाम प्रांतात अहोरात्र झटले पाहिजे. हिंदूंनो, या सूचनांप्रमाणे वागू लागलात तर मी असे निश्चितपणे सांगतो की आपल्या या हिंदू धर्माचे, जातीचे आणि राष्ट्राचे भवितव्य प्राचीन काळी होते त्यापेक्षा अधिक प्रभावशाली झाल्या वाचून राहणार नाही. मी आतापर्यंत भर दिलेल्या गोष्टी म्हणजे एक, काँग्रेसला एकही हिंदूचे मत न देता खऱ्या अर्थाने हिंदू असलेल्या हिंदुत्वनिष्ठ इच्छुकालाच मते देऊन आज राष्ट्रात अस्तित्वात असलेली परकीय सत्ता आणि सरकारी राज्ययंत्र हस्तगत करणे आणि दोन, ज्यांचे अंतःकरण हिंदुत्वमय झाले आहे असे लक्षावधी हिंदू योद्धे भू नऊ वायुदलात भरती करणे. या केवळ पहिल्या दोन पायऱ्या होत, परंतु याच दोन गोष्टी एकदम आणि इतक्या उच्च स्थितीप्रत नेऊन पोहोचवतील की पाचच वर्षात समस्त राजकीय वातावरण हिंदुत्वमय झालेले, हिंदूंच्या कणखर नेतृत्वाखाली चाललेले आणि कमी अधिक प्रमाणात हिंदूंच्या एकमेव अधिकाराखाली आलेले आढळून येईल. या महायुद्धामुळे इतर सर्व प्रश्नांना गौण स्थान प्राप्त झालेले आहे आणि या जागतिक गोंधळातून कोण विजयी होईल हे निश्चितपणे कोणालाही सांगता येणार नाही. तरीसुद्धा बहुशः संभवनीय म्हणून एक गोष्ट सांगता येईल की हिंदू जर या युद्ध परिस्थितीचा पुरेपूर उपयोग करून घेतील आणि हिंदू संघटनांचे ध्येय पूर्णतया दृष्टीसमोर ठेवून हिंदू जातीच्या सैनिकीकरणावर भर देतील आणि या उपरिनिर्दिष्ट कार्यक्रमाला चिकटून राहतील तर आपले हिंदू राष्ट्र युद्धोत्तर कठीण समस्यांना तोंड देण्यास, मग ते हिंदू विरोधी अंतर्गत यादवी युद्ध असो किंवा घटनात्मक पेचप्रसंग असो किंवा सशस्त्र क्रांतीची उठावणी असो, संघटित आणि अतुलनीय अशा लाभदायक परिस्थितीत असलेले आपले हिंदू राष्ट्र कल्पनेबाहेर प्रबल झालेले आढळून येईल. रात्रीच्या घनदाट अशा काळोख्या अंधकारातून उषेची सोनेरी प्रभात जन्म घेते हे म्हणणे जर सत्य असेल तर तशी वेळ आज आलेली आहे. आपल्या राष्ट्राच्या पूर्व किनाऱ्यावर येऊन ठेपलेल्या आणि कालांतराने पश्चिमेकडूनही येण्याची शक्यता असलेल्या या युद्धाने विस्तार, विध्वंस आणि परिणाम या संबंधात अतुलनीय ठरणारा धोका निर्माण केला आहे. परंतु यातूनच या जगासाठी एक नवा दिवस उजाडणार आहे आणि नुसती नवीनच नव्हे तर या जागतिक अनावस्थेतून एक अधिक चांगली सुव्यवस्था निर्माण होईल. ज्यांनी आपले सर्वस्व गमावले आहे त्यांना क्वचित पुष्कळसे चांगले मिळण्याचा संभव आहे. आपण सुद्धा आपल्या संधीची वाट पाहूया, प्रार्थूया आणि उत्तमोत्तम कार्यासाठी आपले जीवित वेचूया.